व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी
संपते अंतर झोक्यात.
मी सांगतो, इतका इमोशनल हवालदार माझ्या आयुष्यात बघितलेला नाही.
आणि तू?
मी? माझं काय?
मगाशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला?
माझा काय काय बोलतेस तू? माझा चेहरा कशाला पडेल?
ते मला माहित नाही.
माझा चेहरा पडायला मी तुझा.
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. जीव अडकल मोत्यात.
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.
हाय
हाय.
काय वाटलं की तू आमच्याच कॉलेजची स्टुडंट आहेस?
तुमच्या कॉलेजमध्ये पण मेडिकल आहे?
नाही, तू मेडिकल स्टुडंट वाटत नाहीस.
मेडिकल स्टुडंट वाटण्यासाठी काय करावं लागतं का?
सुरही तू, तालही तू, रूठे जो चांद वो नूर है तू. हसूही तू, हसूही तू, मनाची निहुरहुर तू.
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात.
काय रे, काय झालं?
अगं काय नाही, डोळ्यात काहीतरी खुपतंय.
बघू मला?
नाही नाही, चुके.
मला बघू दे.
अगं नाही, बरं होईल ते.
एक मिनिट, तू इकडे.
अगं नको.
मला बघू दे.
अगं नको.
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.
तुझे डोळे किती खरं बोलतात ना.
म्हणजे?
मग अशा डाव्या डोळ्यात खुपत होता, आता उजव्या डोळ्यात खुपतय. बच्चू अस तू, बच्चू.